आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व पक्षांचा झंझावाती प्रचार. प्रचाराचा आजचा अंतिम दिवस. पतंजली आयुर्वेदसह अन्य सर्वच दिशाभूल जाहिराती करणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे. नेदरलँड्समधल्या 26व्या विश्व ऊर्जा परिषदेमध्ये भारताच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती प्रणालीचं प्रदर्शन आणि आगामी जागतिक अॅथलेटिक्स साखळी स्पर्धेसाठी भारताच्या 15 खेळाडूंचा संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार देशभरात जोरात सुरू आहे. या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी 26 एप्रिलला देशातील 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 89 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधल्या जंजगीर चंपा लोकसभा मतदारसंघात आणि महासमुंद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत धमतरी शहरात काल जाहीर सभा घेतली. तत्पूर्वी मोदींनी राजस्थानमधल्या टोक सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघातल्या उनियारा इथं निवडणूक रॅलीला संबोधित केलं तर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही काल उदयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी काल गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात महेश शर्मा यांचा प्रचार केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मेरठमध्ये उमेदवार अरुण गोविल यांच्यासाठी काल रोड शो आयोजित केला होता तर आदल्या दिवशी त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातल्या अमरोहा आणि बागपत जिल्ह्यांमध्येही रॅलीत सहभाग घेतला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विजेंद्र सिंह आणि हाथरसमधून जसवीर बाल्मिकी यांच्यासाठी प्रचार फेरी काढली. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही मेरठ जिल्ह्यात देवव्रत त्यागी यांच्यासाठी एका रॅलीला संबोधित केलं. मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनीही अनेक प्रचारसभांना संबोधित केलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वद्रा यांनी चित्रदुर्ग इथं जाहीर सभा घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल केरळमध्ये वायनाडमध्ये एक जाहीर सभा घेतली. काँग्रेसचा जाहीरनामा हा गरीब तरुण शेतकरी आणि महिलांसाठी आहे असं खरगे यावेळी म्हणाले. त्याआधी चेंगन्नूर इथंही त्यांनी जाहीर सभा घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधल्या रायगंज लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. बिहारमध्ये एनडीए महाआघाडी आणि इतर पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि प्रचारकांनी भागलपूर कटिहार पूर्णिया बांका आणि किशनगंज लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी जोरात प्रचार केला. भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी भागलपूरमध्ये जेडीयू उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली. जेडीयू अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कटिहार आणि पूर्णिया इथं निवडणूक रॅलींना संबोधित केलं. दुसरीकडे आरजेडी नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनीही भागलपूर कटिहार आणि मुंगेर इथं जाहीर सभा घेतल्या. महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल अकोल्यात भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी एका प्रचारसभेला संबोधित केलं. अकोल्यात काँग्रेसनं डॉ अभय पाटील यांना उमेदवारी दिली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या जागेसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत आपण गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल पतंजली आयुर्वेदच्या प्रलंबित अवमान प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की ते केवळ पतंजली आयुर्वेदासाठीच नाही तर ज्या कंपन्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करतात त्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेला देखील ते बाधक आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी पतंजली आयुर्वेद विरुद्ध प्रलंबित अवमान प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयानं याचिकाकर्त्या भारतीय वैद्यकीय संघटनेला सुद्धा अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या अनैतिक पद्धतींच्या तक्रारींबाबतही सावध केलं. याशिवाय गेल्या 3 वर्षात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सरकारनं केलेल्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र मंत्रालयाला दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या उत्तराखंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्या आज देहरादून इथल्या वन संशोधन विद्यापीठातील भारतीय वन सेवा अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत सोहळ्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीचे 99 अधिकारी आणि भूतानच्या 2 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नेदरलँड्समधल्या रॉटरडॅम इथं आयोजित 26व्या विश्व ऊर्जा परिषदेमध्ये भारत आपलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती प्रणालीचं प्रदर्शन करत आहे. ही परिषद उद्यापर्यंत चालणार आहे. नेदरलँडच्या उपपंतप्रधानांनी इंडिया पॅव्हेलियनला काल भेट दिली. भारताचं ऊर्जा मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडिया पॅव्हेलियनमध्ये सहभागी झाले आहेत. ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल आणि नेदरलँडमधील भारतीय राजदूत रीनत संधू यांच्या हस्ते या पॅव्हेलियनचं काल उद्घाटन करण्यात आलं. युक्रेनचे भारतीय राजदूत हरीश जैन यांनी काल कीव इथं युक्रेनचे नवनियुक्त उपपरराष्ट्रमंत्री अँड्री सिबिहा यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हितांच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचं युक्रेनमधील भारतीय दूतावासानं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तसंच भारतानं युक्रेनला मनुष्यबळाची मदत करण्यासंबंधीही यावेळी चर्चा करण्यात आली. कतारचे राजे शेख तमीम बिन हमद अल थानी काल 2 दिवसीय राजकीय दौऱ्यासाठी काठमांडूला पोहोचले. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना मैत्रीपूर्ण भेटीचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी नेपाळी सेनेकडून कतारच्या राजांना मानवंदना देण्यात आली. नेपाळमधील गुंतवणूक वाढवणं, जलवायू परिवर्तन आणि इस्रायल हमास युद्धामध्ये बेपत्ता झालेला नेपाळी विद्यार्थी बिपिन जोशीची सुटका यासह द्विपक्षीय संबंध आणि राजकीय संबंध या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचं काल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. क्षेपणास्त्राच्या या यशस्वी प्रक्षेपणानं कमांडची परिचालन क्षमता सिद्ध केली असून नवीन तंत्रज्ञानाचं प्रमाणीकरण केलं आहे असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दल आणि रॉयल ओमान पोलीस कोस्ट गार्ड यांच्यात समुद्रातील आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कारवायांचा सामना करण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी 5वी उच्चस्तरीय वार्षिक बैठक काल नवी दिल्लीत झाली. या उच्चस्तरीय चर्चेचं नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी केलं तर रॉयल ओमान पोलीस कोस्ट गार्ड शिष्टमंडळाचं नेतृत्व असिस्टंट ऑफिसर कमांडिंग कर्नल अब्दुल अजीज मोहम्मद अली अल जबरी यांनी केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO दारुगोळ्याच्या सर्वाधिक धोक्यापासून बचावात्मक संरक्षणासाठी सर्वात हलक्या वजनाचं बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलं आहे. या बुलेट प्रूफ जॅकेटची नुकतीच चंदीगड इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारतानं जागतिक अथलेटिक साखळी स्पर्धा 2024 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी 4 आणि 5 मे दरम्यान बहामासमधील नासोमध्ये या स्पर्धा होणार आहेत. हे स्पर्धक 400 मीटर रिले प्रकारात पुरुष, महिला आणि मिश्र प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पुरुषांचा 8 सदस्यांचा संघ निश्चित केला गेला असून यामध्ये 2023 हांगझू आशियाई खेळात सुवर्णपदक विजेता अमोद जेकब, मोहम्मद अनास याहिया, मोहम्मद अजमल आणि राजेश रमेश या खेळाडूंचा समावेश आहे. महिलांमध्ये 400 मीटर रिले प्रकारात आशियाई खेळांची सुवर्णपदक विजेती MR पुवाम्मा हिच्या नेतृत्वाखाली 7 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली गेली आहे. सुरुवातीला प्रत्येक सामन्यातील विजेते 2 संघ अंतिम सामन्यात पोहोचतील. दुसऱ्या दिवशी अंतिम सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व पक्षांचा झंझावाती प्रचार, प्रचाराचा आजचा अंतिम दिवस. पतंजली आयुर्वेदसह अन्य सर्वच दिशाभूल जाहिराती करणाऱ्या FMCG कंपन्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे. नेदरलँड्समधल्या 26व्या विश्व ऊर्जा परिषदेमध्ये भारताच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती प्रणालीचं प्रदर्शन आणि आगामी जागतिक अथलेटिक साखळी स्पर्धेसाठी भारताच्या 15 खेळाडूंचा संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
प्रचार।